चैप्टर 8 पाठ 8 एक्सरसाइज 1 स्वाध्याय 1 खालील संवाद ऐकूया आणि वाचूया.
अरे क्षितिज, जरा बाहेर आहे.
काय बाबा?
आधी तो अस्ताव्यस्त पडलेला पेपर उचल बरं, ती खिडकी उघड, पंखाही लाव आणि एक काम कर, जरा शिलाला पाठव.
हो बाबा.
शिला, अगं तू माझं ते पुस्तक घेतलं होतंस, ते दे बरं लगेच. आणि ऐक, आईला सांग चहा कर.
अहो, हा चहा घ्या आणि एक काम करा.
हा बोल, काय काम आहे?
5 लिटर दूध आणा.
5 लिटर?
आणि हो, दूध मसाला आणि सुका मेवाही आणा.
अरे वा, बासुंदी करणारेच वाटतं. आणतो.